चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर उद्योगाने इथेनॉल निर्मिती करावी। साखर उद्योग अडचणीतून जात असताना नवे पर्याय शोधणे गरजेचे आहे। साखरेपेक्षा जास्त म्हणजेच इथेनॉलचा दर 59 रुपये आहे। आर्थिक परिस्थितीमुळे राज्यातील 35 साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। अशा काळात इथेनॉलचं उत्पादन दिशादर्शक ठरत आहे, त्यामुळे साखर उद्योगाने आता रसापासून इथेनॉल निर्मितीकडे वळलं पाहिजे असं आवाहन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलं। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचा गळीत हंगाम गुरुवारपासून सुरू झाला, यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी गव्हाणीत मोळी टाकण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित झाला। ते पुढे म्हणाले, साखरेचा औद्योगिक वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे। चॉकलेट आणि शीतपेयांच्या कंपन्या आता साखरेचा वापर टाळत आहेत आणि खर्चात बचत करत आहेत, म्हणून चांगल्या साखर कारखान्यांना भेटी देण्याचा आपला उद्देश आहे असं गायकवाड म्हणाले। कार्यकारी संचालक जगन्नाथ घुंगरकर म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतही आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यानं राज्यात सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम ठेवली आहे। सरकारनं पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी ठिबक सिंचनासाठी अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी केली। यावेळी प्रादेशिक साखर संचालक DB मुकनिक, सहसंचालक बाजीराव शिंदे, अध्यक्ष माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे आणि सर्व संचालक उपस्थित होते।